चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आदिनाथ कारखान्यातील कामगारांचं आंदोलन। जिल्ह्यातील करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनानं 41 महिन्यांचा पगार न दिल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असं शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी सांगितलं। थकीत पगाराच्या मागणीसाठी कामगारांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कामगार आयुक्तांशी चर्चा करून त्यांचा पगार देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असंही कांबळे यांनी सांगितलं। या प्रश्नावर आयुक्तांनी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, कारखान्याचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार संघर्ष समिती आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची 2 दिवसात बैठक घेऊन कामगारांचे पगार देण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत, असं कामगार संघटनेचे अध्यक्ष नाना साखरे यांनी सांगितलं। या आंदोलनावेळी शहाजी ठोसर, आप्पा भोसले, सुनील भोसले, महादेव मस्के, दुद्रे, शहाजी शेंडे, LD कांबळे, विनायक पवार, विजय शिंदे, दत्ता चिचकर, धनंजय फडतरे, सोमनाथ क्षीरसागर, दत्तात्रय दबडे, हनुमंत पाटील, रमेश करे, शिवाजी डिकोळे, कल्पना पाटील, सारिका लोंढे, BB लालबेग, सुसाबाई धेंडे आदी उपस्थित होते।